जन्म दिला जा माया पिता ने, नको देवता ना दुख करे, मस्तक ठेवया चरणावरती, इतेच स्वर्ग सुख रे। माय पितांना दुखून जीवन, माय पितांना दुखून जीवन होईल अर्थ शून्य रे। माय पिताच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे, माय पिताच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे। माय पितांना दुखून जीवन होईल अर्थ शून्य रे, माय पितांना दुखून जीवन होईल अर्थ शून्य रे।
माय पिताच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे, माय पिताच्या सेवे सारख नाही जगती।
घास भरविले मायन धरू नो पदरी, तिच्या उपकारा पुढे तुझी, तिच्या उपकारा पुढे तुझी ही संपत्ती नगण्य रे।
माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती।
राबुनी कष्ट उपसले पित्याने कोणासाठी,
पित्याने कोणासाठी हो, पित्याने कोणासाठी।
आजारपणात हे दिन रात जागल तुझ्याच साठी,
जागल तुझ्याच साठी हो, जागल तुझ्याच साठी।
जे मागितले लाड पुरविले, मान्य रे।
माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे।
माय पित्याची माया जगती कुठेच मिळणार नाही, रक्तातील थेंब थेंब हे देईल याची माही, वृद्धपणी त्यांना दुखवूनी, वृद्धपणी त्यांना दुखवूनी पाप कमवती अनन्य रे।
माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती।
कुंडलिकाची सेवा बघुनी उभे हरी विटवारी,
उभे हरी विटवारी हो, उभे हरी विटवारी।
माय पित्याच्या सेवेचे फळ कृपा करी श्री हरी,
कृपा करी श्री हरी हो, कृपा करी श्री हरी।
हरी विठ्ठल आदि नाव हे, हरी विठ्ठल आदि नाव हे, कुंडलिकाचे धन्य रे।
माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे।
माय पित्याना दुखून जीवन, माय पित्याना दुखून जीवन होईल अर्थ शून्य रे।
माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे,
माय पिताचा सेवे सारक नाही जगती पुन्नरे
माय पिताचा सेवे सारक नाही जगती पुन्नरे माय पिताचा सेवे सारक नाही जगती पुन्नरे माय पिताचा सेवे सारक नाही जगती पुन्नरे।